वेलीवरची फुलं पाहून सुद्धा काळीस करपून जावं अशा चमत्कारिक मनस्थितीमध्ये महाराणी कौसल्या असताना महाराज दशरथ अंतःपुरामध्ये आले आणि आपल्या लाडक्या राणीला सांगू लागले,
उदास का तू आवर वेळे नयनांतील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी, उदास का तू आवर वेळे नयनांतील पाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। वसंत आला तरु तरुवर आली नव पालवी, वसंत आला तरु तरुवर आली नव पालवी, मनात माझा मनात माझा मलून आली तशीच आशा नवी, कानी माझा घुमू लागली, कानी माझा घुमू लागली, साधा बिनवाणी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी, ती वाणी मज म्हणे दशरथा अश्वमेध तू करी, चार बोबळे वेद रांगतील तुझ्या धर्म रथ घरी, विचार माझा मला जागवी, विचार माझा मला जागवी, आले हे ध्यानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। मंत्रीला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली, निमंत्रीला मी सुमंत मंत्री आज्ञा त्याला दिली, वसिष्ठ काश्यप जावालीना घेऊन ये या स्थली, इष्ट काय ते मला सांगतील, इष्ट काय ते मला सांगतील, गुरुजन ते ज्ञानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। आले गुरुजन मनात ले मी सारे क्या कथिले, आले गुरुजन मनात ले मी सारे क्या कथिले, मीच माझ्या मनास त्यांच्या साक्षीने मथिले, नवनीता सम तोच बोलले, नवनीता सम तोच बोलले, स्निग्ध मधुर कोळी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवता बदे, तुझे मनोरथ पूर्ण भायचे मनोदेवता बदे, याच मुहूर्ती सोड अश्वतू, याच मुहूर्ती सोड अश्व तू सत्वर तो जाऊ दे। मान्य म्हणालो गुरुबा ज्ञानी, मान्य म्हणालो गुरुबा ज्ञानी, कर जुळले दोन्ही लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। अंग देशीचा ऋष्य श्रृंग मी घेऊन येतो स्वतः, अंग देशीचा ऋष्य श्रृंग मी घेऊन येतो स्वतः। त्याच्या करवी करणे आहे इष्टी सह सांगता, धूमासही भारून जाओ, धूमासही भारून जाओ, नगरी मंत्रानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी। सरयू तीरी यज्ञ करूगे मुक्त करानी दान करू, मुक्त करानी दान करू, शेवट ताहा यत्न करूगे अंतिम अवमृत स्नान करू, अंतिम अवमृत स्नान करू। इप्सित ते तो देईल अग्नि, इप्सित ते तो देईल अग्नि, अनंत हातानी लाडके कौसल्ये राणी, लाडके कौसल्ये राणी।